स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृतिचित्रे भाग चौथा, अध्याय 84. दुःखार्णवातील आनंदाच्या उर्मी. टिळकांना जाऊन जवळजवळ 3 महिने होत आले. आज माझ्या आनंदाला भरते आले होते. मुलींच्या साह्यानं मी आपली कामं भराभर आटपून घेतली. मला समजलं होतं की आज मला दवाखान्यात जावं लागणार होतं. 12:00 सुमाराला मी दवाखान्यात गेले. तो दिवस रविवारचा होता, त्यामुळे मुलींना कामे सांगून मला जाता आले. दवाखान्यात जाऊन पाहते तो खरोखरच माझी सून आणि तिची आई, दुःख आणि आनंद यांच्या भोवऱ्यात मी किरक्या घोवू लागले. सुखदुःखाच्या एक उकळ्या एकसारख्या फुटत होत्या. मला रडू आवडेना. 4:00 सुमाराला नातू दृष्टीस पडला. त्याच वेळेला मी ही कविता रचली. दुःखार्णवी मी बुडता बुडता हळूच एक उठली, लाट ही प्रेमाची धावली. त्या लाटेने हळूच आणून तीरावर सोडिले, जरी मज पुरे पुरे भिजविले. शीतल वायू प्रखर सूर्य हा करी मला कोरडे, तरी का येते मजला रडे. आसवे कशाची सांगा मजला कुणी, मी हसते रडते वेड लागले मनी. रडविती हसवती जुन्या नव्या आठवणी, एक नयन मम गाळी अश्रू दुःखाचे परिदुजा. म्हणे मज सौख्याश्रूंनी भिजा. सुखदुःखाचे भांड रचिहे उघडे माझ्या पुढे, पाहिले मी माझ्या प्रभूकडे. महिमा त्याचा गौरव त्याचे, त्याने ते आपुले उघडूनी पुढे अहा मांडिले. जरा थबकले जरा थबकले, धावून गेले पायांना बिलगले. अश्रुनी प्रभुचरणा भिजविले. तो मला म्हणे घे तुझ व्हावे ते करी, मी तुला सांगतो सौख्याला तू धरी. ही देवाजीची कृपा होय मजवरी. बालकवी हा जगी धाडला देवाने मजकडे. चिमुकले बालक माझ्या पुढे, वंशवृक्ष हा माझा फुलला. बघुनी त्याच्याकडे शिंपिले अश्रूंचे मी सडे. हसे फुलांचे सदा जयाच्या हृदयामध्ये वसे, तयाला दुःख पाहवे कसे. तो देवा जवळी काय विनंती करी, ही रीती जहाली जागा परतुनी भरी. जगी सेवा माझी नाही जाहली पुरी, म्हणून धाडिली जोड नवी ही माझ्या बाळाकडे. चिमुकले माझे बालक माझ्या पुढे. पाय गोजिरे हाणी माझ्या हृदय कपटावरी, फोडुनी दुःख तमाते हरी. साहुनी ऐशा अपमानाते आले मजला हसे, कळले नाही मला ते कसे. मी हसते हे पाहुनी आली आशा माझ्याकडे. घेऊनी मज संगेवर चढे या आनंदाच्या उंच उंच गिरीवरी. मज घेऊन गेली दाखविले ते धुरी, मम जुने पुराणे किल्ले त्यांच्यावरी. हा सोन्याचा काय हिऱ्याचा कळस त्यावरी चढे, चिमुकले बालक माझ्या पुढे. टिळकांच्या मागे रचलेली ही दुसरी कविता. मुले म्हणू लागली, आई बरं झालं कविता केलीस, आता तर लोकांना म्हणता येणार नाही की तुला पप्पाच कविता करून देत होते म्हणून. मी म्हटले, अरे त्यांनी हे सगळे प्रसंग कल्पून आधीच कशावरून नसतील या कविता रचून ठेवल्या. असो, सून 6 दिवस दवाखान्यात होती. पुढे महिनाभर माहेरी गेली आणि 40व्या दिवशी मुलाचा बाप्तिस्मा झाल्यावर घरी आली. मुलाचे नाव आजाचेच ठेवले, कारण मिस्टर ब्युएल वगैरे मंडळींनी ते नाव मोठ्या आग्रहानं सुचवले होते. बारशाला आम्ही काहीच केले नाही. मुलींना गुळतूप केले आणि 10 रुपयाचे पेढे वाटले. नानासंबंधी एक मोठी गमतीची गोष्ट होती. टिळकांची शेवटची यात्रा सुरू होण्याच्या आधी त्यांना दवाखान्यातून घरी आणले होते. त्यावेळी माझ्या सुनेने आठवण म्हणून त्यांच्या दाढीचे काही केस कापून ठेवले होते. हे तिने अगदी गुपचूप केले होते. पण नाना जन्माला आला तेव्हा त्याच्या गळ्याला त्याच ठिकाणी पेरभर लांबीचे केस होते आणि अजूनही आहेत, पण आता तो मोठा झालाय. आम्ही होता होईल ते सगळे टिळकांच्या इच्छेप्रमाणे करण्याचा नियम ठेवला होता. टिळकांना दहन करून त्यांच्या अस्थि 3-4 महिने एका लहानशा पेटीत घालून रेव्हरंड मलेलूंच्या ताब्यात ठेवल्या होत्या. या अस्थि नगरच्या कब्रस्थानात नेऊन ठेवायच्या असे त्यांचे सांगणे होते. आता आम्हाला जरा उसंत मिळाली होती. तशात नगरास तेथील वार्षिक सभाही होती. रेव्हरंड डॉक्टर एच फेअरबँक यांच्याशी पत्रव्यवहार करून आम्ही सगळे काही आधीच ठरवून ठेवले होते. मी, दत्तू आणि बेबी टिळकांच्या अस्थी घेऊन नगराला जाण्यास निघालो. आम्ही 4 दिवस बाहेर राहणार होतो. माझ्या मागे माझ्या सुनेने बोर्डिंगाचे काम करण्याचे अंगावर घेतले. तिला सोबत बेंजी आणि बाळूबाई यांना ठेवण्यात होते. आम्ही निघायच्या रात्रीच मुलींनी प्रथम आरडाओरडा केला. नियमाप्रमाणे 10:30 इलेक्ट्रिक पॉवर बंद केली होती, पण एका मास्तरणीने पॉवर बंद होताच आरोळी ठोकली. त्या सरशी झोपेतल्या, अर्धवट झोपलेल्या आणि जाग्याही मुली ओरडू लागल्या. शेवटी पॉवर सुरू केल्यावर सगळं काही शांत झालं. गाव करी ते राव न करी हे खरं ठरलं, कारण पुष्कळ मुलींना रात्रभर दिवे पाहिजे होते आणि त्यांनी अशा रीतीनं आपलं म्हणणं खरं केलं. आम्ही नगरला पोचलो तो वार्षिक सभेचा शेवटचा दिवस होता. ते दिवाळीचे दिवस असून त्या दिवशी सरस्वती पूजनाचा दिवस होता. देवळात टिळकांच्या अस्थींची पेटी ठेवण्यात आली आणि पुन्हा एकदा प्रार्थना वगैरे विधी झाले. बऱ्याच जणांनी भाषणं केली. सखाराम भाऊजींनीही भाषण केलं. टिळकांच्या अस्थी चर्चपासून कबरस्थानापर्यंत भजने म्हणत म्हणत नेण्यात आल्या. त्यांनी रचलेला तुला कोठे होते चाकर नोकर हा अभंग रावबहादूर हिवाळे आणि डॉक्टर हिरालाल गायकवाड वगैरे मंडळींनी फार तळमळीनं आपल्या भजनी मंडळींसमोर म्हटला. दुतर्फा सरस्वती पूजनानिमित्त सडा टाकून रांगोळ्या घातल्या होत्या आणि दिवे लागले होते. हे पाहून कोणी म्हणाले की सरस्वती भक्ताचे हे आपोआप सोहाळे घडून येत आहेत. डॉक्टर हिरालाल यांनी तो अभंग अगदी घोळून घोळून शेवटपर्यंत म्हटला आणि शेवटची ओळ दास म्हणे बापा तुझ्या कंथेवरी मला जागा करी थोडं किशी टिळकांच्या वृत्तीला आणि त्या प्रसंगाला अगदी साजेशीच होती. आम्ही जाताना मुलींची झालेली आरडाओरड आम्ही गेल्यावरही पुन्हा झाली आणि मधून मधून नेहमीच होऊ लागली. एकामागून एक सर्व मुली ओरडू लागल्यावर मोठा करण्यासारखा आवाज होत असे. मला हसूही येई आणि मी घाबरूनही जाई. दैवयोगाने मी जरी पागेत येऊन पडले होते तरी माझा मूळ स्वभाव होता तोच कायम होता. बाळपणीची वहिवाट आणि टिळकांचे वळण ही काही मला सोडीनात. टिळकांचे वेळी येत्याचं घर आणि जात्याचं दार असेच. त्यांनी कुणाला आग्रहानं बोलवलं नाही, पण कुणी आले म्हणजे त्याला ते नाही म्हणाले नाही. ख्रिस्ती लोकात शिरलेले काही पाश्चात्य रीतिरिवाज मला येतच नाहीत. सलाम करणं, उपकार मागणं, दाराशी उभं राहून दार ठोकणं या म्हटल्यावर मगच आत जाणं, आपल्या घरी कोणी पाहुणा येणार असेल तर अधिकाऱ्याला त्याबद्दल परवानगी विचारणं हे माझ्याच्यानं कधी होत नाही. मी एक स्वतंत्र लक्ष्मी आहे. माझ्याकडे एकदा एक म्हातारी आली. तिला मी ठेवली माझ्या घरात, पण रात्री ती फार बडबड करी आणि झोपेत मोठ्यानं बरळे. मला दिवसभर काम पडे आणि रात्री थोडी झोप येती. दत्तूचं काम, अभ्यास, बेबीचंही तसंच. आम्हाला तिच्यामुळे झोपेचा त्रास व्हायला लागला. तेव्हा मी तिला म्हटलं, ताराबाई तुम्ही आत मुलींच्या बाजूला निजा, ऐन झोपेची वेळ. बाई बाहेर अंधारातूनच आली आणि एका मुलीचे अंथरूण चाचपू लागली. नवे घर, नवी जागा, तशात म्हातारी, ऐन झोपेचा अंमल, चोरही मधून मधून डोकावत, भूतांची कल्पना, त्यात ही 17 भूते शिरल्यावर मग एका मुलीनं म्हातारीचा हात लागताच सुतोवाच केले. मोठा हॉल, त्यात लहान मोठ्या मुली, नोकराणी, मुली सगळ्या निजलेल्या. एकीचा हात दुसरीला लागला की तिनं ओरडू लागावे आणि हात चोर किंवा भूत म्हणून म्हणावे, जी ती आपल्याला जीवाला भीत होती. कुणी कुणाचं केस ओढीत, कुणी जाकिटे ओढून ओढून त्यांच्या चिंध्या करीत, कुणी कुणाचे पदर धरून हिसकाहिसक करीत, कुणी तर भीतीनं रांगतच होत्या. कोणी मोठ्यानं रडत होत्या तर कोणी मेले मेले धावा धावा असं म्हणत होत्या. कोणी देवाचा धावा करत होत्या पण तोही ओरडतच. माशा मधाच्या पोळ्यावरून उठवाव्यात आणि त्याही गांधील माशा असाव्या म्हणजे जो आवाज होईल तसाच हा आवाज होता. मात्र त्या आवाजाच्या 100 पटीनं मोठा होता एवढंच. मला त्या आवाजाची अजून आठवण येते आणि हसू येतं. मी एकदम पावर उघडली आणि आत गेले. एक बाई रांगतच मचकडे आली. ती थरथरा कापत होती. तिचे केस मोकळे होते. काही झिंज्या तोंडावर लोंबत होत्या. तिच्या जाकिटाच्या वाती झाल्या होत्या आणि लुगड्याचे वाभारे झाले होते. तिचे डोळे रडत होते आणि तोंड हसत होते. ती घामानं ओलीचिंब झाली होती. तिला माझा राग आला होता, पण तिच्या हसण्या रडण्या तो विरून गेला होता. ती रांगता रांगता मागे हात करून म्हणाली, आजीबाई, ती तुमची ताराबाई, तिला उद्यापासून जवळ घेऊन निजा. मी ताराबाईला विचारले, काय केलेस? ती म्हणाली, मी माझे अंथरूण चाचपीत होते, मी कुठे काय केले. अशी गंप. आपल्या ख्रिस्ती आणि ख्रिस्तीतर देशबांधवांना टिळक एक गोष्ट नेहमी बजावून सांगत की धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे. धर्मभिन्नत्वामुळे ते कधीही कोणाशी भांडले नाहीत. त्यांच्याकडे कोणत्याही धर्माचे आणि कोणत्याही जातीचे लोक येत आणि तेही सर्वांकडे जात. आपल्याला आपले देशबांधव कसे वागवतात याचे वर्णन त्यांनी खालील अभंगात उत्तम केले आहे. धन्य धन्य माझ्या जन्मभूची कुशी, उपजे महर्षी संत मुनी. कारे ख्रिस्ती मला कोणीच पुसेना, कोणी रागवेना मजवरी. भेटतो वंदितो प्रेमे आलंगितो, कोणी न म्हणतो विटाळलो. माझिया गुरुला सुखे सन्मानिती, आप्त हा हा म्हणती आमुचाच. सांगतो नित्याचा माझा अनुभव, नका अवास्तव म्हणू कोणी. दास म्हणे माझी जननी उदार, दास म्हणे माझी जननी उदार, तिचा परिवार तिच्या ऐसा. अभंगांजलीतला 189वा अभंग आहे. पण आमच्या ख्रिस्ती बंधू भगिनींना पुष्कळ वेळेला असं वाटे की कोणी हिंदू आपल्या माणसाकडे अधिक जाणं येणं किंवा मैत्री असली की तो ख्रिस्ती माणूस हिंदू होण्याच्या पंथाला लागला. आमच्याकडे पुष्कळ हिंदू येत आणि राहत, आणि ते मुलींचे बोर्डिंग, तशात वरील चमत्कारिक कल्पना, त्यामुळे पुष्कळ वेळेला भीक नको कुत्र्यावर अशी आमची स्थिती होत असे. एक दिवस दुपारी 2:30 सुमाराला एक तरुण माणूस भेटायला आला. दत्तू त्यावेळी घरी नव्हता. त्या गृहस्थाचा पोशाख सरदारी थाटाचा होता. गुडघ्यापर्यंत कोट, घट्ट पायजमा, पायात चढाऊ बूट, अंगठी, छडी, घड्याळ असा. टिळक येथेच राहतात का?
हो. तुम्ही कुठून आलात?
इंदूरहून. मला वाटले माझ्या रामभाऊ काकांनी टिळक वारलेले कळल्यामुळे कुणाला तरी पाठवले असावे. दत्तूच्या मुंजीत त्यांनी मला पैसे पाठवले होते. हे काका म्हणजे दिनकर शास्त्री खांबेटांचे चिरंजीव. मी म्हटले, तुम्ही कोणाकडून आलात?
कोणाकडून नाही, माझा मीच आलो.
कोणाला भेटायचं आहे?
लक्ष्मीबाईंना आणि त्यांच्या मुलाला.
बसा. मुलगा गेला कामाला आणि मुलगी गेली कॉलेजात. सून आणि नातू घरात आहेत आणि लक्ष्मीबाई म्हणजे मीच. खरोखरच मी तुम्हाला ओळखले नाही.
कसे ओळखाल?
आपले नाव अडनाव काय?
विठ्ठल दत्तात्रय घाटे.
हे ऐकताच मला आनंदाचे भरते आले. मी त्याला पोटाशी धरले. अश्रूंचे लोट त्याच्या स्वागतार्थ बाहेर पडू लागले. मी त्याला किंवा त्याच्या माणसांना कधी पाहिले नव्हते, पण त्याचे वडील टिळकांचे प्रेमळ स्नेही होते. आम्ही नसताना त्याचे आजोबा आणि आजीबाई नेहमी टिळकांचा समाचार घेत, झाल्या केल्याला त्यांना आपल्या घरी नेत. त्यावेळेला ही दोन मुलं लहान होती. मी सर्वांची विचारपूस केली. त्याने सांगितले, आम्ही आता नुसते दोन भाऊ काय ते आहोत.
काय रे, तू कविता करतोस का?
हो.
मग म्हण बघू.
त्यानं इतकी सुंदर कविता म्हणून दाखवली की काही पुसू नका. मी दुसरी म्हणायला सांगितली तेव्हा त्याने संध्याकाळी पुन्हा येण्याचे कबूल केले. 7-8 सुमाराला वही घेऊन येतो आणि सगळ्या कविता म्हणून दाखवतो असे कबूल करून तो गेला. तो गेल्यावर दत्तू आणि बेबी घरी आली. त्यांना हे समजल्यावर फार आनंद झाला. रात्री 8 म्हटल्याप्रमाणे विद घाटे आला. आम्ही सगळे तयार होऊन त्याची वाट पाहत होतो. सगळे म्हणजे घरातलेच. त्याचं काव्यगायन रात्री 1 चाललं होतं. ते काव्यगायन कबालीचं मनोवेधक होतं. कविता सुरस, म्हणणे प्रेमळ आणि सवित स्वभाव आनंदी. त्यांना प्रथम म्हणून दाखवलेली कविता प्रेमाने द्यावू ही पुढे दत्तूनं ज्ञानयोगात छापली आणि नंतर ती आमच्या उपासना संगीतातही प्रविष्ट झाली. दत्त कवींचा पूर्वीचा ऋणानुबंध पुन्हा अशा तऱ्हेने कायम झाला.
माझी सून जरी मुंबईला जन्मलेली आणि तिथंच वाढलेली, तरी तिला बावकर हॉलची हवा मानवेना। नानाही फारसा बरा नसे तेव्हा ती नगरास माझ्या बहिणीकडे म्हणजे सौ शहाबाई मिसाळ यांच्याकडे गेली। तेथे शहाबाईंनी आणि त्यांच्या पतींनी तिचं पुष्कळ केलं, पण नानाला जास्तच बरं वाटन असं झालं म्हणून ती पुन्हा राहुरीला गेली। डॉक्टर आणि मिसेस बालंटाईन यांनी तिथं तिचं फार केलं। तिथं 6 महिने राहून बेंजीच्या लग्नाला ती परत आली। वयाच्या मानानं नाना बराच लवकर बोलू लागला होता। त्याला चित्रांचा फारच नाद, तो त्याचा खेळच होता। त्याच्या हातात खडू देऊन त्याला फळ्यांच्या जमिनीवर बसवले की तो बाग्या बुवा भप भप बाई अशी आपली आवडती चित्रकला सुरू करायचा। बाग्या बुवा म्हणजे बागुल बुवा आणि भप भप गाई म्हणजे आगगाडी। त्याला मुली विचारीत, तुझी आई काय शिकली? तो म्हणायचा, बी ए बाप, बी ए अत्या, बी ए। आणि तुझी आजी काय शिकली रे? तो म्हणे, भोपळा। मुलींच्या प्रार्थनेच्या वेळेला तो हजर राही आणि न शिकवताच तो आपल्या आईच्या वडिलांना अदा म्हणू लागला। त्याच्या आजीला फार धन्यता वाटू लागली।